करा ना, करा करा, केस करून टाका. न्या ना मग, आता तुमच्या संग येतात कोरोडच्या पलीकडे. चला जस कळन तस आम्ही पुढे सांगू.
इंदिरा गांधी आली आणि बटन दाबलं पाणी आलं.
डब्यामध्ये पीठ, बटन दाबलं की आपाप गिरणीतून पीठ निघत आहे.
तयार केली स्वतः.
हो
का, तुम्ही जात्याच्या गाण्यामध्ये असं म्हणतात ना.
हो स्वतः मना, हो मनाने हे केलं होत.
राजीव गांधी पण
म्हणतात. राजीव गांधी, केसर काकू, इंदिरा गांधी, चकी आणली ते गाम. पहिलं कुठं होतो दळून खायचं होत, आता दळतो तस. सकाळच्या सकाळी, संध्याकाळच्या सकाळ, संध्याकाळच्या लय अंतगिरी कोणा कोणाला होत. तर कन्या काय हे काय, पर आता तेच त्यांचं राज आहे की हो, केसर काकूच आणि इंदिरा गांधीच. तोपासून गड्याच काय मान आहे, फक्त बाई पुढी राज्य झालं बाईच का नाही.
बाईचं राज्य असेल तर पुढे चालणार.
त्यामुळे बाईला समजलं असं त्यांचं म्हणणं, एवढा अंतकाळ व्हायचा, सकाळचं सकाळी दळायचं, संध्याकाळचं
संध्याकाळी. आणि आता सुनाचे लेकर सांभाळायचं, आपले आपले घेऊन जात होतो. हो
ते त्यांना समजलं.